आपल्या आजूबाजूचे लोक, पर इतक्या लांब कशाला जायचं? आपल्या घरातलेच लोक आपल्याला लाईक करतात की नाही यापेक्षा सोशल मीडियावरती आपल्याला किती जास्त लाईक्स येत आहेत याचं जास्त महत्व आहे ना आजकाल. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है और मैं बात कर रही हूँ सोशल मीडिया के लाइक्स के बारे में. आता आपल्याला जर का इन फ्रंट समोरासमोर एखादी व्यक्ती लाईक करत असेल तिच्यापेक्षा आपण जास्त त्या मोबाईलमध्ये घुसलेलो असतो आणि आपण बघत असतो की यार आपल्याला इकडे जास्त लाईक्स मिळालेले नाही आहेत किंवा आपल्याला त्या पोस्टला ना इतके इतके लाईक्स मिळालेच पाहिजे, या लोकांनी असे असे कमेंट्स केल्याच पाहिजे. किती जास्त फरक पडतोय आपल्याला या लाईक्सचा आणि लाईक्स मिळवण्याचा याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता माझं बोलणं झालं बालाजीशी, बघूयात काय त्याचं म्हणणं आहे. कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर असतो, कुठे कुठे आहेस?
आहे पण मी जास्त फॉलो नाही करत किंवा मी असं वेळ व्यस्त नाही करत.
ओके, मग तुला काय वाटतं की लोक हे जे जास्त लाईक्सच्या मागे पळत असतात तर ते किती जास्त महत्वाचं आहे लोकांसाठी लाईक्स मिळवणं?
खरं सांगायला काय म्हणजे लाईक आपल्याला सेल्फसाठी काहीच नसते ते महत्वाचं. उगा लोक शो करण्यासाठी असते, मला एवढे लाईक करतात, मला तेवढे करतात, खरं म्हणजे काहीच नसते ते लाईक वगैरे.
तू अगदी बरोबर पॉइंट सांगितलंय मला. पण आता जर का लोकांना दिसणारच नसेल की तुम्हाला किती लोकांनी लाईक केले, ते फक्त तुम्हालाच कळणार असेल, तरी सुद्धा ते लाईक्स तितके जास्त मॅटर करतील का मग
लोकांना? हा हो हो, हे मॅटर करू शकते कारण लोकांना कळायचंच नाही, फक्त आपल्याला जर माहिती ना, जसं माझी फेवरेट आरजे तू आहेस, मी लाईक करतोच तुला, तर फक्त ते तुलाच कळावं असंच असेल ना, तर मग नक्कीच फरक पडायलाच पाहिजे.
पण जर का हे जे लाईक्स आहेत हे लोकांना दिसलेच नाही, आपल्या दुसरे जे आपल्याला सगळे फॉलो करतात ना त्यांना दिसलेच नाही की आपल्याला आपल्या पोस्टला किती लाईक्स मिळालेत, तरी सुद्धा हे लाईक्स आपल्याला मॅटर करतील का? म्हणजे हे जे लाईक्स असतात ना, लाईक्स मिळवायचे असतात ते आपल्या स्वतःसाठी मिळवायचे असतात की लोकांना दाखवायसाठी की बघा माझ्या पोस्टला किती लाईक्स आले यासाठी असतात? काय मत आहे तुमचं लाईक्सच्या मध्ये आपण किती जास्त गुरफटलो गेलोय, तुमचं मत काय सांगा. डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.